नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजकाल आपण पाहत आहोत की मनुष्य हा स्वतःच्याच मर्जीनं वागत आहे. शारीरिक वासनांच्या मागे धावून आपलं संपूर्ण जीवनच तो नष्ट करत आहे. परंतु याच मनुष्यामध्ये परमेश्वरानं निर्माण केलेला एक आत्मा आहे, त्याच्या समाधानाची काळजी आजचा मनुष्य घेताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची पोकळी, निराशा आणि भय निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टीपासून जर आपणास मुक्त व्हायचं असेल तर निश्चितच ज्या परमेश्वरानं हे शरीर आणि आत्मा निर्माण केलेला आहे त्याच्या वचनातूनच आपल्याला धीर, शांती आणि सांत्वना मिळेल यात तीळ मात्र शंका नाही. तर श्रोतेहो, वचन ऐकण्या अगोदर ऐकूया हे एक छानसं गीत.
ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ प्रेमळ परमेश्वर पित्या, ह्या सुंदर वेळेबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आजच्या दिवसभरच्या कार्यावर तू आशीर्वाद पाठवलास. सर्व काही करण्यासाठी तू आम्हाला शारीरिक आणि मानसिक क्षमता पुरवलीस. आम्ही तुझे आभारी आहोत. पवित्र प्रभू, आज आमची स्थिती तुला ठाऊक आहे. तुझ्यापासून बऱ्याच गोष्टी आम्ही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आम्हाला माहीत आहे की तुला सर्व काही ठाऊक आहे. कारण तू महान आहेस, पराक्रमी आहेस, सर्व ज्ञानी आहेस, तू सर्व उपस्थित आहेस. तुझ्याकरिता काहीच अशक्य नाही. ह्यावेळेला तुझे आम्ही गौरव करीत आहोत, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. पवित्र बापा, आमची त्या लोकांकरिता प्रार्थना आहे जे आर्थिक रूपाने आज संकटात आहेत, ज्यांच्याजवळ एक वेळचे भोजन खरीदण्यासाठी पैसे नाहीत. अशा सर्वांवर तू दया कर, त्यांची मदत कर. अनेक आहेत प्रभू जे कॅन्सरने, एड्सने, टीबीने आणि भयंकर अशा छातीच्या आजाराने, पोटाच्या विकारांनी आजारी आहेत, त्यांना तू स्पर्श कर, आरोग्य दे. जे लोक निराश आहेत त्यांची निराशा दूर कर, त्यांना आपल्या शांतीने भर. होदे प्रभू की आमच्या जीवनाच्या द्वारे तुझेच गौरव व्हावे. ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत, तू आमच्या सोबत हो आणि आम्हाला आशीर्वादित कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना आम्ही मागत आहोत म्हणून तो ऐक. आमेन. श्रोतनो, आज आम्ही जखऱ्याचे पुस्तक 4:7 आपले अध्ययन पुढे करणार आहोत. 4:7 आम्हाला सांगते, हे महान पर्वता तू काय आहेस? जरुबाबेला पुढे तू सपाट मैदान होशील व तो त्यावर अनुग्रह असा गजर करीत कोनशिला पुढे आणेल. हे महान पर्वता तू काय आहेस? श्रोतनो, हा पर्वत विरोध दर्शवितो. हा दृष्टांत त्यांना जरुबाबेल विरोधाचा पर्वत दूर करू शकेल ह्यावर विश्वास ठेवण्यासाठी उत्साहित करीत आहे. प्रभू येशूने पर्वताला त्याच अर्थाने वापरले होते. प्रभू येशूने मत्तय कृषुवर्तमान 17:20 म्हटले, तुमच्या अल्पविश्वासामुळे, येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला आणि या डोंगराला तू पलीकडे सरक असे तुम्ही म्हणाला तरी तो दूर सरकेल, तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही. श्रोतनो, मला नाही वाटत की आमचा प्रभू वास्तविक पर्वतांना दूर करण्याविषयी ह्या ठिकाणी बोलत होता. आम्हाला माहीत नाही की खरोखर एखादा पर्वत दूर करण्यात तेव्हा आला होता किंवा नाही, परंतु जो विश्वास पर्वतांना दूर करतो तो विश्वास देवाच्या कार्यात येणाऱ्या अडखळ्यांना आणि विरोधाला दूर करतो. व हे चित्र हा दृष्टांत आम्हाला देत आहे. देवाचे मंदिर पुन्हा बांधण्यात येईल, जरी अशक्य असे वाटत असले तरी ते बांधण्यात येईल. तो त्यावर अनुग्रह असा गजर करीत कोनशिला पुढे आणेल. श्रोतनो, कोनशिला म्हणजे तो दगड जो इमारतीचे बांधकाम दाखवितो. तो म्हणतो की मंदिराची बांधणी लोकांच्या गजराने व जयघोषाने पूर्ण होईल. जे लोक निराश झाले होते त्यांच्यासाठी ही फार मोठी उत्साहवर्धक गोष्ट होती. 4:8-9 सांगतात, मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे की जरुबाबेलाच्या हातांनी या मंदिराचा पाया घातला, त्याचेच हात ते बांधावयाचे पुरे करीतील व सेनाधीश परमेश्वराने मला तुम्हाकडे पाठविले आहे हे तू समजशील. हे परमेश्वराचे वचन होते की काम लांबणीवर पडणार नाही आणि शेवटी दुसऱ्या कोणाद्वारे ते पूर्ण होणार नाही, परंतु जरुबाबेल स्वतः ते कार्य पूर्ण करेल. हे मला नवीन करारातील अभिवचनांचे स्मरण करून देते. फिलिपी करार पत्र 1:6 माझी खात्री आहे की ज्या देवाने तुमच्यामध्ये हे चांगले कार्य सुरू केले आहे तोच देव तुम्हाला येशू ख्रिस्त पुन्हा येईल त्या दिवसापर्यंत त्याच्या कृपेमध्ये वाढत जाण्यास सहाय्य करून आपले कार्य शेवटास नेईल. परमेश्वर जरुबाबेलला म्हणत आहे की तू पाय वाटाकला तेव्हा मी तुझ्या सोबत होतो, तू आता त्यावर छप्पर सुद्धा टाकणार आहेस आणि मी तुझ्या सोबत राहीन. 10 तो म्हणतो, तर कार्याच्या अल्परंभाचा दिवस कोणी तुच्छ मानितो काय? ते 7 डोळे जरुबाबेलच्या हातातील ओळंबा आनंदाने पाहतील, ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात. श्रोतनो, कार्याच्या अल्परंभाचा दिवस कोणी तुच्छ मानितो काय? मी आपल्याला सांगते की कोण ह्या दिवसाला तुच्छ मानते. आम्ही अल्पारंभाच्या दिवसाला तुच्छ मानतो. आज जेव्हा आम्हाला आमचे खूप मोठे कार्य दिसते तेव्हा त्या कार्याला पाहून आम्ही प्रभावित होतो, आम्हाला संतुष्टी होते, आम्ही आनंदित होतो. ख्रिस्ती कार्य एक यशस्वतेची कहाणी असावी असे आम्हाला नेहमी वाटते आणि आम्ही यशाला इमारतीचा आकार किती मोठा आहे आणि त्यामध्ये लोकांची किती गर्दी जमा होते ह्यावरून तोलतो. परंतु मी अधिक आणि अधिक ह्या निर्णयापर्यंत पोहोचत आहे श्रोतांनो, की परमेश्वर शांत रीतीने व शांत जागेत कार्य करतो. आम्ही अनेकदा कार्याच्या अल्पारंभाचा दिवस तुच्छ मानतो. तो म्हणतो की ते 60 डोळे जरुबाबेलाच्या हातातील ओळंबा आनंदाने पाहतील. ओळंबा हे रशीच्या टोकाला असलेले वजन असते, जे बांधकाम करीत असताना जमिनीच्या वर क्षितिज समांतर पकडल्या जाते आणि पाहिल्या जाते की जे बांधकाम आहे ते क्षितिज समांतर आहे किंवा नाही. ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात. हे दर्शविते की परमेश्वराला माहीत आहे की काय होत आहे, तो अद्यापही नियंत्रण ठेवून आहे. आता आपण 11-13 वचने वाचूया. मग मी त्याला विचारिले, दीपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूस ही दोन जैतुनाची झाडे आहेत ती काय? दुसऱ्यांदा मी त्याला विचारिले, या दोन सुवर्णाच्या तोट्याजवळच्या सुवर्णरूप तेलाचा प्रवाह सवणाऱ्या ह्या दोन जैतुनाच्या फांद्या काय आहेत? त्याने मला म्हटले, त्या काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय? मी म्हटले, नाही माझ्या स्वामी. जखऱ्या पुन्हा स्पष्टीकरण विचारित आहे. स्वर्गदूताचे उत्तर आहे, त्या काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय? ह्याचा अर्थ, त्याला ते माहीत असायला हवे होते, परंतु त्याला ते माहीत नव्हते. 14 वचन पहा. तेव्हा त्याने म्हटले, अखिल पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे हे दोन अभिषिक्त आहेत. श्रोतांनो, हे दोन आत्म्याने भरलेले पुरुष होते. जरुबाबेल प्रांताधिकारी होता आणि यहोशुआ धार्मिक पुढारी होता. आम्ही यहोशुआला राष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पाहतो, ज्याला स्वच्छ करण्यात आले व जो आता स्वच्छ कपड्यात उभा होता. जेव्हा इस्रायलाच्या अवशिष्ट लोकांनी आपले पाप कबूल केले व देवाच्या सुटकेला स्वीकारले, तेव्हा त्यांना शुद्ध करण्यात आले आणि आता ख्रिस्ताच्या धार्मिकतेत ते उभे आहेत. म्हणून ते आत्म्याने भरल्या जाऊन देवासाठी उपयोगात आणल्या जाऊ शकतात. ह्या ठिकाणी तुमच्या व माझ्यासाठी संदेश आहे. श्रोतांनो, परमेश्वराची इच्छा आहे की तुम्हाला व मला पवित्र आत्म्याने भरावे, परंतु काही अटी पूर्ण व्हायला हव्यात तेव्हाच आम्ही पवित्र आत्म्याने भरल्या जाऊ शकतो. त्यापैकी दोन अटी नकारात्मक आहेत. इफिसकरास पत्र 4:3 आणि 3 वचन सांगतं. इफिसकरास पत्र 4:3 वचन, तुमच्या जगण्याच्या पद्धतीने पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण देवाने तुम्हाला माझे लोक म्हणून तारणाच्या दिवसासाठी पवित्र आत्म्याचा शिक्का मारून तयार ठेवले आहे. लक्षात घ्या श्रोत्यांनो, की जर आमच्या जीवनात पाप आहे तर आम्ही कधीच पवित्र आत्म्याने भरल्या जाऊ शकत नाही. देवाच्या दृष्टीत आम्हाला स्वच्छ होणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, थेसलनिकाकरास पहिले पत्र 5:19 वचनात सांगितले आहे. थेसलनिकाकरास पहिले पत्र 5:19 पवित्र आत्म्याची ज्योत मालवू नका. पवित्र आत्म्याला खेदित करणे म्हणजे देवाच्या इच्छेच्या बाहेर जाणे, आणि जेव्हा आम्ही देवाच्या इच्छेच्या बाहेर असतो तेव्हा परमेश्वर आमचा उपयोग करून घेऊ शकत नाही. जर देवाची इच्छा आहे की आपण एक विशिष्ट स्थळी असावे व आपण अद्यापही आपल्या घरी आहात, तर मला नाही वाटत त्या ठिकाणी तो आपला उपयोग त्याच्या गौरवासाठी करून घेईल. तसेच जर आपण आपल्या घरी असावे अशी देवाची इच्छा आहे आणि आपण मात्र दुसऱ्या ठिकाणी आहात, तर देव त्या ठिकाणी आपला उपयोग करून घेणार नाही. तिसरी अट जी आत्म्याने भरण्याविषयी आहे ती सकारात्मक आहे. गलतीकरास पत्र 5:16 सांगते, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त पवित्र आत्म्याच्याच सूचना ऐकाल तर तुम्ही तुमच्या पापी स्वभावाच्या देहवासना तृप्त करणारच नाही. आत्म्यात चालणे ही एक फार व्यवहारात्मक बाब आहे, म्हणजे आत्म्याच्या मार्गदर्शनात त्यावर विसंबून राहून आम्ही चालावे. जे आम्ही स्वतः करू शकत नाही ते करण्यासाठी आम्ही पवित्र आत्म्यावर अवलंबून राहावे. दीपवृक्षाचा दृष्टांत जखऱ्याच्या काळातील अवशिष्ट लोकांसाठी उत्साह देणारा होता, त्यांना प्रोत्साहित करणारा होता. ह्याचे आमच्या दिवसात लागू करणं आहे व हे जेव्हा परमेश्वर आपला आत्मा विपुलतेने ओतील त्या दिवसाकडे पाहते. आज आमच्या समकालीन समाजात त्याच्या आत्म्याची ओतणी फार कमी प्रमाणात होताना दिसते, परंतु 1000 वर्षाच्या काळात तो आपला आत्मा सर्वांवर ओतेल. तो दिवस भविष्य काळात आहे. आता श्रोतांनो, आपण 5 अध्यायाकडे वळूया. आम्ही अशा दोन दृष्टांतांकडे येत आहोत जे फार अधिक प्रतिकात्मक आणि त्या दृष्टांतांच्या मालिकेत असाधारण असे आहेत. पहिला जो दृष्टांत आहे तो आहे उडता पट, जो जखऱ्याने पाहिलेल्या दृष्टांताच्या अर्थामध्ये भिन्नता दर्शवितो. पहिल्या दोन अध्यायात परमेश्वर हे स्पष्ट करतो की इस्रायलच्या सर्व शत्रूंचा नाश करण्याचे त्याने ठाणले आहे आणि ते राष्ट्र याचकांचे राष्ट्र बनणार आहे, जो परमेश्वराचा त्यांच्यासाठी प्राथमिक उद्देश होता. परमेश्वराने त्यांना सांगितले की जेव्हा त्याने त्यांना मिस्रच्या गुलामगिरीतून सोडवले तेव्हा त्याची ही इच्छा होती, परंतु त्यांच्या पापामुळे फक्त एक वंश अर्थात लेवीचा वंश याचकाचे कार्य सांभाळण्यासाठी निवडण्यात आला. नंतर यहोशवा व सैतानाच्या दृष्टांतात आपण पाहिले की राष्ट्राला प्रथम शुद्ध व्हायचे होते. नंतर कोम व सात डोळे असलेल्या चिऱ्याच्या दृष्टांतात राज्याच्या काळाकडे निर्देश करण्यात आला. जेव्हा परमेश्वर त्यांना स्वच्छ करून त्यांचा उपयोग करून घेईल व ते जगासाठी प्रकाश होतील. जे दीप वृक्षाला दोन जैतुनाच्या वृक्षाद्वारे तेल पुरवून चिन्हात्मक रूपाने मांडण्यात आले, तेल पवित्र आत्म्याला दर्शविते, ज्याने दर्शविले की ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात साक्ष देतील आणि त्यांची साक्ष प्रभावी साक्ष राहील. श्रोतनो, हे सर्व काही चांगले आणि ठीक आहे, पण एक प्रश्न निर्माण होतो, काय ह्याचा अर्थ असा आहे का की राष्ट्राचा प्रत्येक नागरिक प्रत्येक इस्रायली निवडण्यात येईल? ते सुद्धा जे निरंतर बंड करतात आणि पापात जगतात त्यांना निवडण्यात येईल? जे दृष्टांत आमच्या समोर आहेत, जे आम्ही पाहत आहोत, त्यामध्ये देवाचा न्याय जे त्याचे आज्ञापालन करीत नाहीत त्यांच्यावर येतो. तो विद्रोह करणाऱ्यांना बाहेर हुसकावून लावेल व तो त्यांचा न्याय करेल. अशाच प्रकारे तो संपूर्ण जगासुद्धा हे करणार आहे. जरी श्रोत्यानो ह्या दृष्टांतात स्थानीय राष्ट्र मध्य नजर ठेवलेले आहे, तरी त्यात जागतिक दृष्टिकोन आम्हाला दिसतो. विश्वव्यापी शुभवर्तमान आहे जे ह्या पृथ्वीवर देवाचे राज्य स्थापण्याकडे पाहत आहे. इस्रायलविषयी परमेश्वराने जे म्हटले ते ह्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे. रोमकरासपत्र 9 आणि 6 आम्हाला सांगतं. रोमकरासपत्र 9:6, तर मग यहुद्यांना दिलेली अभिवचने पूर्ण करण्यास देव अयशस्वी ठरला काय? नाही, कारण जे खरोखर यहुदी आहेत त्यांनाच ही अभिवचने दिलेली आहेत. यहुदी कुटुंबात जन्मलेला प्रत्येक जण खरा यहुदी असतोच असे नाही. ही राष्ट्रीय एकता आहे, एक सूत्रता आहे. प्रत्येक सदस्य स्वीकारला जाणार नाही. प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिगतपणे देवाची आज्ञा पाळावी लागेल. शुद्ध होण्याकरिता देवाच्या मार्गाने देवाकडे यावे लागेल. जे आम्ही पाहिले आहे श्रोत्यानो, त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारावे लागेल. जे इस्रायल राष्ट्राविषयी म्हटले आहे ते मंडळीच्या बाबतीत सुद्धा खरे आहे. मंडळीचा प्रत्येक सदस्य खरा ख्रिस्ती नाही. काही लोक नावापुरते ख्रिस्ती आहेत, काही लोक फक्त दाखविण्यापुरते ख्रिस्ती आहेत. अर्थात तो विश्वासणाऱ्यांचा देह ज्याला मंडळी म्हटले आहे तिचा सदस्य होत नाही. एक दिवस असा येणार आहे की विश्वासणारे व अविश्वासणारे ह्यांना अलग करण्यात येईल. मंडळी वर उचलल्या जाण्याच्या वेळी मंडळीचे महान विभाजन होणार आहे व ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमन समयी जेव्हा तो आपल्या राज्यासाठी निवडलेल्यांना एकत्र करील तेव्हा इस्रायल आणि दुसरी सर्व राष्ट्रे ह्यांचे विभाजन होईल आणि नंतर न्याय होईल आणि सैतानाला 1000 वर्षेपर्यंत बांधून ठेवण्यात येईल. ह्या सर्वांचे चित्र ह्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेले आहे. आपण हे पाहू शकता की हे इस्रायलमधील जे देवभिरू अवशिष्ट लोक होते त्यांना जखऱ्याच्या काळात उत्साहित करण्याकरिता तसेच आज आम्हाला उत्साहित करण्याकरिता देण्यात आले आहे. 5 आणि 1 आता आपण वाचूया. मी पुन्हा डोळे वर करून पाहिले तो पहा एक उडता पट दृष्टीस पडला. श्रोत्यानो, पहिली गोष्ट आम्ही समजून घ्यायला हवी ती ही की ही उडती गुंडाळी किंवा उडता पट देवाच्या वचनाला दर्शवितो. एझकेल संदेष्टा सुद्धा ह्याचा उलगडा करताना लिहितो एजकेलचे पुस्तक दुसरा अध्याय 9 वचनापासून 3 अध्यायाच्या 4 वचनापर्यंत आपण वाचूया. एजकेलचे पुस्तक ह्याचा दुसरा अध्याय 9 वचनापासून 3 अध्यायाच्या 4 वचनापर्यंत. मी पाहिले तो मजकडे एक हात पुढे झाला आणि पहा त्या हातात ग्रंथाचा पट होता. तो त्याने मजपुढे पसरिला, त्यावर पाठ पोट लिहिले होते आणि त्यात विलाप शोक व आकांत ह्याविषयीचा लेख होता. तो मला म्हणाला, मानवपुत्रा तुझ्यापुढे जे आले आहे ते सेवन कर, हा पट सेवन कर व जाऊन इस्रायल घराण्याबरोबर बोल. तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करावयास लाविले. तो मला म्हणाला, मानवपुत्रा जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे, त्याने आपली आतडी भर. मी तो सेवन केला तो तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा जा इस्रायल घराण्याकडे जा आणि त्याजवळ माझी वचने बोल. श्रोतनो, एहेस्केलला परमेश्वराच्या ह्या वचनांना खायचे आणि पचवायचे होते आणि त्यानंतर लोकांना हे वचन सांगायचे होते. हे आम्ही जे उपदेशक आहोत किंवा देवाची सेवा करणारे आहोत, देवाचे शुभवर्तमान गाजवणारे आहोत, त्या आमच्याकरिता एक विलक्षण चित्र आहे. आम्हाला देवाच्या वचनाला पचवायचे आहे. हे आमच्या पोटासाठी कडू होऊ शकेल, परंतु आमच्या मुखात मधाप्रमाणे गोड होईल आणि म्हणून ह्याला दुसऱ्यांना देण्यामध्ये आम्हाला आनंद प्राप्त व्हायला हवा. ह्या ठिकाणी मी सांगू इच्छिते की उडत्या पटाविषयी अनेक विचार आणि भाषांतर किंवा अर्थ लोकांनी घेतलेला आहे, परंतु बऱ्याच काळापासून त्याचा जो अर्थ आहे तो हा आहे की हा उडता पट साधारणपणे देवाच्या वचनाला व विशेष करून 10 आज्ञांना दर्शवितो. श्रोतांनो, आज परमेश्वर आम्हाला हे सांगत आहे की आम्हाला परमेश्वराचे वचन लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. हे वचन सांगत असताना आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल, अनेक अडचणी येतील, आमचा विरोध होईल, परंतु तरी सुद्धा परमेश्वराने जे कार्य आम्हाला सोपवलेले आहे ते आम्हाला पूर्ण करायचे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला आज्ञा दिली की तुम्ही पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन हे शुभवर्तमान सांगा. हे कार्य कोणाचे आहे? हे त्या लोकांचे आहे ज्यांनी ख्रिस्तामध्ये तारणाचा अनुभव प्राप्त केलेला आहे, ज्यांनी ख्रिस्तामध्ये पापांची क्षमा प्राप्त केलेली आहे. हे एखाद्या देवाच्या सेवकाचेच कार्य नाही, परंतु प्रत्येक विश्वासणाऱ्याचे कार्य आहे. आज आम्हाला हे वचन त्या लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे जे अजूनही अंधकारात आहेत, जे अजूनही पापाच्या गुलामीत आहेत, जे नाशाच्या मार्गावर आहेत. वेळ फार थोडा उरलेला आहे. श्रोत्यानो, भविष्यामध्ये न्याय ठरविण्यात आलेला आहे आणि न्यायाची वेळ कधी येईल कोणालाच ठाऊक नाही, परंतु त्याआधी जेव्हा ही कृपेची वेळ आहे आम्हाला हे शुभवर्तमान, हे देवाचे वचन सगळीकडे गाजवायचे आहे. त्यासाठी जो समय दिलेला आहे, जी वेळ देण्यात आलेली आहे, तिचा उपयोग आम्हाला करून घ्यायचा आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या लोकांना घेण्याकरिता येईल तेव्हा ही वेळ संपणार आहे. म्हणून श्रोत्यानो, एका ओझ्याने आपण समोर या, त्या हरवलेल्या आत्म्यांविषयी ओझे बाळगा जे नाशाच्या मार्गावर आहेत, ज्यांनी अद्यापही येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान ऐकलेले नाही. हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे. म्हणून जर आपण विश्वासणारे आहात, आपण तारणाचा अनुभव प्राप्त केलेला आहे, तर आजच ह्या कार्याला सुरुवात करा. प्रभू ह्या कार्यात आपली मदत करो आणि आपले मार्गदर्शन करो.
Yeah.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलात. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.